मंडेरायाची जत्रा मोठी होणार गर्दी दर्शनासाठी जाऊ पालीच्या खंडोबाला
खंडोबाला।